नमस्कार.
आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. नेक्स्ट जेन जीएसटी पद्दतीचो फायदो गिरायकांक पावपाक उत्पादक वेपारी आनी दुकानदारांनी लागू करचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केलां. जीएसटी खातीर गोंयचो हॅपिनेस इंडेक्स वाडटलो असो विश्वास मुखेलमंत्री सावंत हांणी ह्या वेळार व्यक्त केला.
जीएसटी 2.0 हे आयच्यान सुरवात जाता. सगळ्या बिझनेसमॅन, ट्रेडर्स, इंडस्ट्रियलिस्ट, शॉप ओनर्स ह्या सगळ्या जाणांक म्हजी विनंती आसा की तांच्यांनी आयच्यान खूप मोठ्या प्रमाणात जीएसटीचो फायदो जो आसा हो सामान्य लोकांक त्यांच्यांनी पास ऑन करचो. जेणे करून आम्ही म्हणटा चार स्लॅब आशिले, तेणी देन दोन स्लॅब झाले, 5 आणि 18. ईज ऑफ डुईंग द बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग ह्यो दोन्ही गजाली ह्या नेक्स्ट जीएसटी रिफॉर्मान आमकां पळोवपाक मेळटा.
11 वर्सां फाटी सत्ता हातात घेतले सावन देशातल्या तरणाट्यां खातीर कुशळटाय निर्मिती करप हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे सपन आशिले. ह्याच दिकेन मारिल्ले पावल आनी ताचे विशीं हो आसा आमच्या खबरां विभागान सादर केल्लो खासा रिपोर्ट.
11 वर्सां आदी तांणी सत्ता हातात घेतली तेन्ना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे एक सपन आशिल्ले, ते म्हणल्यार देशांतल्या लाखांनी तरणाट्यांक कुशळटाय दिवप. हे खातीर सुरू केल्ली स्किल इंडिया येवजण ही हे येवजणेचोच एक भाग आसा. 15 जुलै 2015 दिसा सुरू जाल्ली प्रधानमंत्री कौशल विकास येवजणेन आतां एक दशकभर चलपी प्रवास पुराय केल्या. ह्या सपना विशीं प्रधानमंत्र्यांनी म्हणला,
लंबे समय तक सरकारों में स्किल डेवलपमेंट को लेकर ना वैसी गंभीरता थी और ना ही वैसी दूरदृष्टि. इसका बहुत बड़ा नुकसान हमारे नौजवानों को उठाना पड़ा. इंडस्ट्री में डिमांड होने के बावजूद, नौजवानों में टैलेंट होने के बावजूद स्किल डेवलपमेंट न होने से युवाओं के लिए नौकरी पाना अत्यंत कठिन हो गया था. कि हमारी सरकार है जिसने युवाओं में स्किल डेवलपमेंट की गंभीरता को समझा है.
हे योजने खाला जुलै 2025 मेरेन सुमार 1.63 कोटी तरणाट्यांक प्रशिक्षण दिला, तातूंतले 45% बायलां आसात. हे येवजणेचो चवथो पावंडो पयलींच सुरू जाला, जो फुडल्या वर्सा मेरेन चालू उरतलो. हाचे खाला प्रशिक्षीत तरणाट्यांक आपल्या इच्छे प्रमाणे करियर वेंचपाक मदत मेळटा, तेच बरोबर स्वताचो रोजगार सुरू करपाची सुविधा मेळटा. असोच एक लाभार्थी राजस्थानातल्या उदयपुराचो उमेश कुमार म्हणटा,
मैं सलून में नायिका काम कर रहा था तो उसमें मुझे 15,000 सैलरी मिलती थी जिससे मेरा गुजारा पूरा नहीं हो पाता था. पीएम विश्वकर्मा में यहाँ पे आने के बाद जो नए टूल किट होते हैं उनके बारे में जानकारी मुझे यहाँ से मिली जिससे मैं नए तरीके से ज़्यादा पैसे कमा पाऊंगा. मैंने सोचा कि पीएम विश्वकर्मा योजना में जो मुझे लोन मिलेगा तो उससे मैं खुद का करूंगा और उसमें मुझे फायदा होगा और मैं अच्छे से परिवार की देखरेख कर पाऊंगा. ये
स्किल इंडिया मिशन फकत देशान न्हय तर विदेशांतल्या भारतीय तरणाट्यांच्या क्षमतेक नवी मान्यताय दिता. प्रधानमंत्र्यांच्या सक्षम फुडारपणाक आणि दृष्टिकोनाक लागून हे शक्य झाला. त्यांच्या योगदानाक लागून आज स्किल इंडिया मिशन नव्या भारताची एक बळिष्ठ अस्मिताय झाल्या.
आयुष मंत्रालय अखिल भारतीय आयुर्वेद संस्था गोयच्या सहकार्यान आज 10वो राष्ट्रीय आयुर्वेद दीस मनयतले. ह्या कार्यावळीचे उक्तावण केंद्रीय आयुर्वेद राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांच्या हस्तुकी जातले, तर केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नायक हे कार्यावळीक उपस्थित रावतले. ह्या वर्साचो मथाळो लोकां खातीर आयुर्वेद, गिऱ्या खातीर आयुर्वेद. ह्या उत्सवात राष्ट्रीय धनवंतरी आयुर्वेद पुरस्काराचे सादरीकरण, AIIA गोवा हांगा नवीन रुग्णालय सुविधांचे उक्तावण आनी थळाव्या रानभाज्यांचे प्रदर्शन करपी रानभाजी उत्सव हाचो आस्पाव आसा. देश का स्वास्थ्य परीक्षा ही देशव्यापी मोहीम, द्रव्य डिजिटल पोर्टल आणि समर्पित आयुर्वेद अचिवस वेबसाईट यासहित खुपशे नवीन उपक्रम सुरू करतले. क्लब टेनिस निकाष स्पर्धा आयसाच्या अखिल गोवा प्रमुख मानांकन टेबल टेनिस सर्तीत इशिता कुलासो हाणी तिहेरी तर एरन फारियस हाणी दुहेरी खिताब मेळयलो. पणजे वेचाईन नोंद केला त्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 31 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 24.8 डिग्री सेल्सियस नोंद झाला. राज्यात फुडले काय दीस काय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7 वरां 20 मिनटांचेर. नमस्कार.